नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबर दिता. श्री नारायण गुरुजींच्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तांकां आर्गां ओपली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री मोदी हांणी सांगले की तांची क्षमता, करुणा आनी सार्वत्रिक भावपणाची शिकवण व्हड प्रमाणात प्रतिध्वनीत जाता. नारायण गुरुचो सामाजिक सुदारणा आनी शिक्षण फुडे व्हरपाचो उलो पिळग्यांक उर्बा दिता अशें प्रधानमंत्री हांणी मुखार म्हटलां. पंजाब, जम्मू काश्मीर आनी हिमाचल प्रदेशान हुंवाराची परिस्थिती उणी जातली असली तरी मदत वावर चालूच आसा. भारतीय वायुसेनेन 541 लोकांक सोडयल्यात आनी 10 टन परस चड गरजेच्या आधार साहित्याची पुरवण हवाई येरादारी वरवीं केल्या. भारतीय वायुसेनेन जम्मू काश्मीर आनी हिमाचल प्रदेशातल्या भूंयपालसणा कोसळिल्ल्या वाठारांनी व्हड मजत काम केला. सोशल मिडिया पोस्टान IAF-च्या वेस्टर्न एअर कमांडान सांगला की भारतीय हवाई दळाच्या हॅलिकॉप्टरांनी भरमोरा चांबा वाठारांत 541 लोकांक भायर काढल्यात. कुल्लू आणि किस्तवाड वाठारांत 10,000 किलो परस चड गरजेची मदत साहित्य पुरयला. पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीरात सगळ्या वाठारांनी आधार कार्यावळी चालू असतात.
About 2,000 villages and a population of over 3.87 lakh has been impacted. Overflowing of Markanda and Tangri rivers in Haryana are giving jitters to Patiala and surrounding areas which are facing floods. Local administrations along with relief and rescue teams of Indian Army, NDRF, BSF and volunteers are working round the clock to diminish the impact of water. State government has ordered to open all educational institutions on September 9 after proper checking of the buildings by staff tomorrow. राजेश बाली, आकाशवाणी न्यूज, जलंधर.
देशांत संडे ऑन सायकल ही एक चळवळ झाल्या असे युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी आयज सांगले. फीट रावपा खातीर आणि स्वदेशीचो प्रचार करपा खातीर 50+ खासदारांनी या कार्यावळीन वाटो घेऊन स्वदेशीचो संदेश राष्ट्रामेरेन पावयलो असे ताणी सांगले. देशभरातल्या 8,000 परस चढ सुवातींनी ही कार्यावळ घडवून हाडल्या असे ताणी सांगले. सायकल ऑफ फीट इंडियाचो संदेश असे ताणी सांगले तो सगळ्यांत बरो व्यायाम आणि तो प्रदूषणाचेर उपाय असा असे म्हटलां. GST सुदारणे बद्दल उलयताना ताणी म्हटलां की सायकली वयली GST 18.5% केल्या ही खुशीची गजल असा.
स्वदेशी मंत्र और फिट इंडिया मंत्र को आगे बढ़ाने के लिए देश में 8,000 से अधिक स्थानों पर संडे ऑन साइकिलिंग हुआ.
प्रधानमंत्री जी ने GST बहुत कम कर दिया और सभी स्पोर्ट्स गुड्स वाले ने आज मोदी जी को शुक्रिया कहा, क्योंकि जो स्वदेशी शूज 2,000 में मिलते थे अभी GST 18% से कम होकर 5% हो गया तो 1650 में मिले.
जागतिक व्यापार संघटने वांगडा उक्त्या निष्पक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणाली खातीरची वचनबद्धता भारतान परतून एक फावट स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान आपल्या निवेदनातल्यान दिल्या. सांगाय सहकार्य संघटनेच्या काल जाल्ल्या बसकेन भारतान सामायिक समृद्धी खातीर एकवटीत यत्न करपाचेरूय भर दिला. निर्याती खातीर अवलंबून रावप उणे करप, पुरवठो साखळीन लवचिकता वाडोवप ह्यो गजाली गरजेच्यो आशिल्ल्याचे भारतान ह्या बसकेन अधोरेखित केला. व्यापार प्रवाह वाडोवपा खातीर समावेशक धोरण अवलंबप म्हत्वाचे असा असे भारतान स्पष्ट केला. आयज राती मळबांत पुराय चंद्रग्रहण दिसतले. हो एक दुर्मीळ आकाशीय घटणूक आसतली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर सारख्या शारासयत पुराय भारतान तशेंच आशिया, ऑस्ट्रेलिया, उदेंत आफ्रिका, युरोपच्या कांय वाठारांनी हे गिराण स्पष्टपणान दिसतले. प्रसारमाध्यमाच्या खबराप्रमाण आयज राती ही घटणूक 8:58 सुरू जातली आनी 8 सप्टेंबराक सकाळी 2:25 सोंपतली. हे गिराण ह्या दशकातले सगळ्यांत लांब गिराण आसा. पुराय 82 आसतले आनी ही पुराय घडणूक 5 वरां परस चड काळ चलतली. धर्तरी, सूर्य आनी चंद्र हाचे मदीं येवन चंद्राचेर सावळी घालता तेन्ना हे गिराण जाता. इंग्लंड हांगा जाल्ल्या संवसारीक मुष्टीयुध्द अजिंक्यपद सर्तीन भारतीय बायल मुष्टीयोद्धा निखत झरी हिणें काल बायलांच्या 51 किलो वजन पंगडाच्या पयल्या फेरयेंत जैत सोडलें. आतां उपांत्यपूर्व फेरयेंत तिचो सामनो जपानाच्या युना निशिनाका हिचे कडेन जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी अस्तंत राजस्थानात व्हड पावस पडपाचो अदमास काढला. IMD-च्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसांत हरियाणा, चंदीगड, दिल्ली आनी उत्तराखंडातल्या एक सुऱ्या सुवातेर पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.